गोष्ट यशस्वी उद्योगाची. कौशल सोलर उद्योग सौर ऊर्जेचा. लेखिका वृषाली जोगळेकर. वाचक अस्मिता दाभोळे. निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही देत असते. निसर्गाला हानी न पोहोचवता त्याचा सुयोग्य वापर कसा करता येईल याचा विचार संशोधक करत असतात. सौर ऊर्जेच्या मदतीने दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. पुण्यातील कौशल सोलर गेल्या 40 वर्षांपासून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या विविध सेवा पुरवतात. त्यांच्या याच उद्योगाविषयी. लख सूर्यप्रकाशाचं वरदान आपल्या भारताला मिळालेलं आहे. मोफत मिळालेल्या गोष्टींचं मोल राहत नाही या सर्वसाधारण नियमाला अनुसरून कित्येक वर्ष आपण त्याचा उपयोग करून घेतला नाही. अलीकडच्या काही वर्षांपासून मात्र सौर ऊर्जेचं महत्त्व लक्षात यायला लागलं आहे. त्याचा उपयोग अनेक प्रकारांनी करता येतो हेही सिद्ध झालेलं आहे. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील कौशल यांनी कौशल सोलर सिस्टम्स अँड इक्विपमेंट्स ही कंपनी सुरू केली. सोलर म्हटलं की आठवतं सोलरचं गरम पाणी आणि सोलर कुकर. पण सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती देखील करता येते आणि ती बरीच फायदेशीर ठरते हे कौशल यांच्याशी बोलल्यानंतर समजलं. या उद्योगात कौशल अगदी अनपेक्षितपणे आले. त्यांनी असा काही उद्योग आपण करायचा आहे असं मनाशी ठरवलेलंही नव्हतं. 1978 साली मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीला सुरुवात केली. उत्पादन विभागात काम.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.